अथ श्री साई सच्चरित अध्याय 38वां। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायाय नमः। श्री सीताराम चंद्राभ्याम नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। सकल जगदानंदकरा भक्तेष्ट संपादन तत्परा चरणाश्रित त्रितापहरा नमन गुरुवरा तव पाया। प्रणतपाला परम उदारा शरणागत भक्तोद्धारा करावया लोकोपकारा त्वा अवतारा धरियेले। जय जयाजी द्वैत दलना जय जयाजी भक्त मनमोहना जय जयाजी भवापहरण जय करुणा घना गुरुराया। कोठील भाग्य आले फळा जेणे हे चरण पाहिले डोळा भोगिला समागम सुख सोहळा गेली ती वेळा परती नये। केवळ ब्रह्माची जी मूस ओतूनी शुद्ध स्वरूप रस आकारली जी मूर्ती सुरस तीच की संतावतंस साई। साई तोची आत्माराम तोची पूर्णानंद धाम स्वये अवाप्त सकल काम करीत निष्काम भक्तांस। जो सर्वधर्म विधारक ब्रह्म क्षात्र तेज एक तयासह मृत्यूचा घोटक लक्षण हे त्रोटक जयाचे। जन्म मरणादि संबंध तोडी तडतडा जो हे बंध तयामी जड अंध साष्टांग वंदन करीतसे। गताध्यायी अति आवडी वर्णिली साईनाथांची चावडी आता ये अध्यायी हंडी परिसा अखंडित सुखदायी। तान्हे बाळ खाऊ जाणे काय खाऊ ते नेणे दूधवा कवळ लावूनी भरवणे काळजी ही घेणे मातेने। तैसीच माझी साई माता लेखणी लेववूनी माझी ए हाता लिहवूनी घेई हा प्रबंध आयता आवडी निज भक्ता कारणे। युगा युगाचे सिद्ध साधन मानव धर्मशास्त्री वचन कृती तप त्रेती ज्ञान द्वापरी यज्ञ दान कली सदा सर्वदा दान धर्म क्षुधा शांती परमवर्म अन्नदान नित्यनेम कर्मात कर्म हे आद्य। होता दोन प्रहरचे बारा अन्नावीण जीव घाबरा जैसे आपण तैसेच इतरा जाणील अंतरा तोची भला। आचार धर्मा माजी प्रधान अग्रगण्य अन्नदान पाहू जाता तयाहून काही न आन श्रेष्ठत्वे। परब्रह्म स्वरूप अन्न त्यातूनी भूते होती निष्पन्न अन्नची जीवे जगाया साधन अन्नांतरलीन अवसानी। वेळी अवेळी येता अतिथी अन्नदाने सुखवावा गृहस्थी अन्नावीणजे माघारा लाविती अचूक दुर्गती आमंत्रिती। वस्त्रपात्रादिदानी विचार अन्नदानी नलगे आधार कोणी कधीही येवो दारावर बरवान अनादर तयाचा। ऐसी अन्नदानाची महती एतदर्थ प्रमाण श्रुती म्हणून बाबा ही अन्न संतर्पिती लौकिकरीती आचरिती। पैसा अडका इतरदान अपूर्ण अन्नदानावीण कायसे उडुगण शशीविहीन शोभे का पदकावीण हार। षड्रसांनी जैसे वरान्न पुण्यात पुण्य अन्नदान शिखर शोभेन कळसावीण कमलविहीन सरतैसे। भजन जैसे प्रेमावीण कुंकुमावीण सुवाशीण सुस्वरावीण गाण्याचा शीण तक्र अलवण अस्वादु। त्यातही व्याधिष्ट शक्तिहीन अंध पंगु बधिर दीन तयाला आधी घालावे अन्न आप्तेष्ट जन त्यामागे। आता बाबांच्या हंडीची कल्पना साधारणतः श्रोतया मना व्हावी म्हणून करितो यत्न जिज्ञासुजना प्रीत्यर्थ। मशिदीची या अंगणात चूल एक मोठी रचित वरी विस्तीर्ण पातेले ठेवित पाणी ते नियमित घालुनी। कधी मिठ्ठे चावल करीत कधी पुलावा मांस मिश्रित कधी कणिकेची मुटकुळी वळीत वरांनी शिजवीत डाळीच्या। कधी करूनी कणिकेचे रोडगे अथवा थापूनी कणिकेचे पानगे सोडीत शिजत्या वरणात अंगे मुटकुळ्यांसंगे हळुवार। मसाला वाटूनी पाट्यावरती स्वये करीत पाक निष्पत्ती मुगवड्या करूनी स्वहस्ती हळूच सोडिती हंडीत स्वर्गादि भुवनाची या आशा यज्ञार्थी करवोनिया पशुहिंसा ब्राह्मण ही सेविती पुरोडाशा सशास्त्र हिंसा ही म्हणती तैसेच मुल्लास आज्ञापून करवोनी शास्त्रोक्त मंत्रोच्चारण बाबा ही करवीत अजाहनन विधिविधान पुरस्सर कधी मोठी कधी लहान हंडीचे या प्रकार दोन तिये माजी शिजवोनी अन्न करवीत भोजन अन्नार्थिया पन्नास जणा पुरेसे अन्न पुरवी जीती हंडी लहान जियेत शंभर पात्रे जेवून पुरे जाई अन्न ती मोठी तदर्थ आपण वाणियाकडे स्वये जाऊनी ठरवीत आकडे उधारीची वार्तान तिकडे पैसे ते रोकडे हातावरी मीठ मिरची जिरे मिरे भाजी पाला नारळ खोबरे स्वये बाबा आणीत सारे पूर्ण विचारे ठरवून स्वये बैसूनी मशिदीते जाते मांडूनिया निजहाते गहू डाळ जोंधळियाते बाबांनी तेथे दळावे हंडी प्रीत्यर्थ मुख्य परिश्रम बाबाच आपण करीत अविश्रम मसाला वाटावयाचे ही कर्म करीत की परम मनोभावे करावया सौम्य वा प्रखर चुल्ली माजील वैश्वानर इंधने ही स्वये खालवर करीत वरचे वर बाबा डाळ घालून या भिजत स्वये पाट्यावर वाटू लागत हिंग जिरे कोथिंबीर मिश्रित खमंग बनवीत खाद्य स्वये तिंबूनिया कणकीचे गोळे करूनी संवाहात वेटोळे लाटूनिया मगते सगळे करीत पोळे विस्तीर्ण जोंधळ्याचे पीठ आत पाणी घालूनी प्रमाणात करूनिया ते तक्र मिश्रित आंबीलही करीत हंडीत तीही आंबील अवघियाते परमप्रेमे बाबा हाते वाढीत इतर अन्ना समवेते अति आदरे ते समयी असो हंडी शिजली पूर्ण ऐसी नीट पारख करून चुल्ली खाली उतरून मशिदी नेऊन ठेवीत विधिपूर्वक मौलवी हस्ते फातया देववून त्या अन्नाते प्रसाद पाठवीत म्हाळसापतीते आणीक तात्या ते आरंभी मग ते शेष सकळ अन्न बाबा वाढीत निजहस्ते करून गरीब दुबळे तृप्त करून सुख समाधान पावत ते अन्नार्थी यावत तृप्ती अन्न सेविती उल्लास वृत्ती वरी बाबा आग्रह करीती घ्या घ्या म्हणती प्रीतीने काय तयांचे पुण्य गहन जया हे लाधले तृप्ती भोजन स्वये बाबा ज्या ओगरीती अन्न काय ते धन्य भाग्याचे येथे सहज येईल आशंका प्रसाद म्हणून बाबा लोका समांस अन्नही भक्ता अनेका निशंक मने का वाटीत तरी या शंकेचे निराकरण करावया न लागे क्षीण जयांस नित्याचे मांसाशन तयांसीच हे अन्न वाढीत आजन्मात नाही सहवास तया स्पर्शु न देती मांसास कधीही न करीती हे साहस प्रसादी लालसा त्या देती गुरु स्वये प्रसाद देता सेव्या सेव्याचा विकल्प येता शिष्य पावे निजात्मघाता अधः पाता ते जाई या तत्वाची कोठवर जाण जाहली आपल्या भक्ता लागून म्हणून थट्टा विनोदे करून बाबा हे आपण अनुभवीत ये अर्थीची अल्पवार्ता आठवलीजी लिहिता लिहिता श्रोती परिसिजे स्वस्थ चित्ता निजहितार्था लागून आली एकदा एकादशी बाबा वदती दादांपाशी कोऱ्हाळ्याहूनी सागोतीशी आणविशी का मजलागी तदर्थ साईंनी रुपये काढिले दादांपाशी मोजूनी दिधले जातीने जा आज्ञा पिले तूच हे केले पाहिजे नामे गणेश दामोदर उपनाम जयांचे केळकर जन जाणोनी ते वयस्कर दादाच सर्व संबोधिती हरी विनायक साठ्यांचे श्वशुर साईपदी प्रेम अनिवार ब्राह्मण ब्रह्मकर्मी आदर आचार विचार संपन्न करिता रात्रंदिन निज गुरु सेवा, धनीन पुरे जयांचा जीवा, तयांस या आज्ञेचा नवलावा, नकळे वाटावा कैसेनी, जयाची गात्रे अविकळ, जया पूर्वाभ्यासाचे बळ, तयाचे मन कधी न चंचळ, बुद्धिही अचळ गुरुपदी, धनधान्य वस्त्रार्पण, हेच नव्हे दक्षिणादान, गुरुआज्ञेचे अनुष्ठान, गुरुसंतोषण दक्षिणा, काया वाचा मनादिकांची करी जो कुरवंडी सर्वांची, अंती जो साधी गुरुकृपेची, प्राप्तितयाची निज श्रद्धा, मगती आज्ञा वंदूनी शिरी, कपडे करूनी आले सत्वरी, निघाले जाऊ त्या गावावरी, तव माघारी बोलाविले, अरे ही खरेदी करावयास, कोणास तरी पाठविनास, म्हणाले जाण्या येण्याचा त्रास, उगीन सायास करावे, मगती सागोती आणावयास, दादांनी पाठविले पांडू गड्यास, इतुक्यात बाबा वदती दादास, पहा त्या समयास काय ते, पांडू निघाला जावयास, पाहूनी लागला तो रस्त्यास, राहू दे म्हणती आजचा दिवस, परतवी तयास माघारा, असो पुढे एक्या काळी आली हंडी बनविण्याची उकळी, चुलीवर डेग चढविली, सागोती रिचविली तियेत, तांदूळ धुवून टाकिले तीत, यथाप्रमाण पाणी घालीत, लाकडे सारून खाली चुलीत, बाबा ती फुंकीत बैसले, गाव सगळा त्यांना अंकित, कोणीही आनंदे बसता फुंकीत, परी बाबांच्या आज्ञेविरहित, चालेना हिम्मत कवणाची, अन्नही रांधून आणावयास, आज्ञाच करण्याचा अवकाश, परम सोत्कंठ साईंचे दास, साईच उदास एतदर्थ, उदास म्हणणे हेहीन सार्थ, स्वयंपाकी जया स्वार्थ, तो इतरांते कष्टविल किमर्थ, अन्नदानार्थ परकिया, निज निर्वाहा पोटापुरी, स्वये जो मागे माधुकरी, हिंडे तदर्थ दारोदारी, मागे भाकरी चतकोर, तोच करावया अन्नदान, सोशील जेव्हा कष्ट आपण, तेव्हाच तया ते समाधान, राहीना अवलंबून कोणावरी, शंभर पात्रांचा स्वयंपाक, होईल इतुके पीठ कणिक, तांदूळ डाळ पाहूनी चोख, आणीत रोख बाबा स्वये, स्वये सूप घेऊनी हाती, वाणियाचे दुकानी जे जाती, व्यवहारी चोख असावे किती, जन हे शिकती जयाचे नी, वस्तु स्वये हाती घेऊन, करीत दरदाम कसून, कोणी जाऊन शके छकवून, गर्व हरून जातसे, ऐसा हिशेबी आव घालिती, पैहीन तेथे जाऊ देती, पाच मागता दहा देती, दाम चुकविती हातो हात, स्वये कामाची मोठी हौस, दुजियाने केले न चले त्यास, न धरती कधी कुणाची आस, परीन त्रास कवणाचा, हे एक तत्व बाबांपाशी, होते जागृत अहर्निशी, म्हणून या हंडीचे कार्यासी, साह्य न कोणाशी मागत, हंडीच काय धुनीच्या लगत, सर्पणाचे खोलीची भिंत, पूर्व भागाची तीन चतुर्थ, स्वहस्तरचित बाबांची, महादू करी कर्दमगारा, बाबा थापी घेऊन निज करा, रचित विटांच्या थरावर थरा, भिंती उभारा वयास, आणिक बाबा काय न करीती, मशीद आपण स्वये सारविती, हाती कफनी लंगोट शिवती, आसन ठेविती कवणाची, हंडी तूनी येता वर, वाफा उसळत असता भयंकर, अस्तनी सारूनी बाबा निजकर, घालूनी खालवर ढवळीत, पाहूनी तपेले खतखतले, ढवळण्याचे योग्य झाले, नवल बाबा ऐसिया वेळे, अगाधलीले दावीत, कोठे रक्तमांसाचा हात, कोठे तपेले प्रखर रखरखीत, परी न भाजल्याची खूण यत्किंचित, न भयभीत मुखचर्या, जो भक्तांचिया पडता मस्तकी, तात्काळ वारी त्रिताप समस्तकी, तयासी कैसे दुखवावे पावकी, महती न ठावुकी कायतया, भिजली डाळ पाट्यावरती, घालूनिया स्वये निवडिती, स्वये वरवंटा घेऊनी वाटिती मुगवड्या बनविती निजहस्ते मग त्या हंडीत हळूच सोडिती खाली न लागाव्या म्हणूनी घाटिती तयार होता हंडी उतरिती प्रसाद वाटिती सकळिका सकळिका का म्हणतील श्रोते साईबाबा तो यवन होते मग ऐसिया अधर्माचरणा ते जाहले करविते कैसेनी या शंकेचे एकची उत्तर धर्म आणि अधर्म विचार साईंपाशी हे साचार निरंतर जागत हंडीतील शिजलेले पदार्थ घ्यावेत सर्वांनी सेवनार्थ ऐसा दुराग्रह यत्किंचित साई न धरीत केव्हाही परी तो प्रसाद भावा प्राप्त ऐसिया सदिच्छे जे जे प्रेरित तयांची केवळ वासना पुरवीत प्रपंच न करीत केव्हाही शिवाय ठावी कोणास ज्ञाती मशिदी वसती यवन म्हणती परी तयांची आचरिती रीती पाहुनी जाती कळेना भक्त जयास देव मानिती जयाच्या ते पदरजी लोळती तयाची अवलोकिती काय जाती परमार्थ प्राप्ती धिक्त्यांची इहा मुत्री जो बाणला विरक्ती विवेक वैराग्य जयाची संपत्ती काय तयाची पहाणे जाती परमार्थ प्राप्ती धिक्त्याची धर्माधर्मातीत स्थिती जयाची शुद्ध आनंद वृत्ती काय तयाची पाहणे जाती परमार्थ प्राप्ती धिक्त्याची ऐसे हे बाबांचे चरित मी तो गाई निज सुखार्थ असेल कोणा श्रवणाची आर्त पुरेलही भावार्थ तयाचा असो या कथेचे अनुसंधान राहिले मागेच पहा परतून बाबा दादांस अनुलक्षून वदती अवधान द्याते थे खारा पुलावा आहे केला पाहिलास का कैसा झाला दादांनी उपचारार्थ नावाजिला हो हो चांगला म्हणूनी दादा पुराणे भक्त वरिष्ठ स्नान संध्या नियमनिष्ठ पाहती सदा शिष्टाशिष्ट तयान हे इष्ट वाटले नाही कधी दृष्टी देखिला नाही कधी जिव्हे चाखिला ऐसियास कैसा म्हणसी चांगला म्हणती दादाला तम बाबा काढ की रे डेगीचे झाकण पहा की आत हात घालून मग स्वये तयांचा हस्त धरून खुपसिती आतून डेगीचा पुढे म्हणती हात काढ पळा घे हा ताटात वाढ सोवळ्याची न धरी चाढ उगीच बाड मारू नको संत म्हणतील शिष्यास बाट कल्पनाचही आधी अचाट संत कृपेने भरले घनदाट तयांची वाट त्या ठावी खऱ्या प्रेमाची उठता लहरी माता ही मुला घे चिमटा करी मग जै बाळ आरोळी मारी तव तीच धरी पोटासी अभक्ष भक्षार्थी जयाचे मन तयाची वासना करीती शमन तेच करी जो मनाचे दमन तयास अनुमोदन देसाई ही आज्ञापालन मीमांसा जाई कधी ती इतुकी कळसा स्पर्शले जेन आजन्म मांसा तयांचा भरवसा डळमळे पाहू जाता वस्तुस्थिती ऐसिया भक्ता कवणाही प्रती कधी न बाबा स्वये प्रवर्तविती उन्मार्गवर्ती भावया असो सन 1910 तया वर्षापूर्वी पहा योग हंडीचा वरचे वरहा बहु उत्साह समन्वित तेथून पुढे मुंबा शहरी दासगणूंची आली फेरी साई महात्म्य कीर्तन गजरी कोंदिले अंतरी सकळांच्या तेव्हा पासून बाबांची महती कळून आबाल वृद्धां प्रती तेथून जन जाऊ लागती शिरडी न गणती तयांची पुढे पूजा पंचोपचार नैवेद्याचे नाना प्रकार सुरू झाले आहार उपाहार दुपार तिपार बाबांस वरण भात शिरापुरी चपात्या चटणी कोशिंबिरी नानाविध पंचामृत खिरी अन्न सामग्री लोटली यात्रा लोटली अपरिमित जो तो दर्शना जाई धावत साई चरणी नैवेद्य अर्पित क्षुधार्त संतृप्त सहजेच होऊ लागले राजोपचार ढाळू लागले छत्र चामर टाळ घोळ वाद्य गजर भजक परिवार वाढला महिमा वाढला सर्वत्र, गाऊ लागले स्तुतिस्तोत्र, पुढे शिर्डी जाहले क्षेत्र, परम पवित्र यात्रार्थिया, तेणे हंडीचे कारण सरले, नैवेद्य इतुके येऊ लागले, त्यातची फकीर फुकरे धाले, उरू लागले अन्न बहु, आता कथितो आणिक कथा, परिसता आनंद होईल चित्ता, आराध्य वस्तूचा अनादर करिता, बाबा निज चित्ता अप्रसन्न, करूनी काही तरी अनुमान, कोणी साईंस म्हणती ब्राह्मण, कोणी तया मुसलमान, ज्ञातिविहीन असता तो, नाही जयाचे ठाव ठिकाण, कवण्या ज्ञाती केव्हा जनन, कवण माता पिता हे ज्ञान, मुसलमान ब्राह्मण वा, असता जरी मुसलमान, कैसे मशिदीत अग्न्याराधन, असते का तेथ तुलसी वृंदावन, घंटा वादन साहता का, करू देता शंख स्फोरण, सवादित्र कथा कीर्तन, ताळ घोळ मृदंग वादन, हरिनाम गर्जन मशिदी, असता जरी मुसलमान, मशिदीत स्वये बैसून, करू देता का गंधचर्चन, तेथ सहभोजन करिता का, असता जरी मुसलमान, असते काय सविंध कान, निज पल्लवचे दाम वेचून, करिता का जीर्णोद्धारण देऊळाचे, धारण करिता का स्नानोत्तर, महावस्त्र पीतांबर, उलट आराध्य दैवती अनादर, झालिया क्षणभर खपतनसे, ये अर्थीची बोधक कथा, आठवली जी लिहिता लिहिता, सादर करितो अतिविनीतता, स्वस्थ चित्ता परिसिजे, पहा एकदा ऐसे घडले, बाबा लेंडी हुनी परतले, मशिदीसी येऊनी बैसले, भक्त पातले दर्शन, त्यातची बाबांच्या बहुप्रीतीचे, होते भक्तवर चांदोरकर साचे, आले भुकेले दर्शनाचे, बिनीवाल्यांचे समवेत, नमस्कारोनी साईनाथा, सन्मुख बैसले ते उभयता, चालल्या असता कुशल वार्ता, बाबा अवचिता रागावले, म्हणती नाना तुझकडून, व्हावे कैसे हे विस्मरण, हेच काय त्वा केले संपादन, मजसवे दिन घालवूनी, त्वा जी माझी केली संगती, अखेरतीची हीच का गती, ऐसी कैसी भ्रमली मती, यथा निगुती मजसांग, परिसोनी नाना अधोवदन, मनी विचारिती कोपकारण, होईना काहीही आठवण, मन उद्विग्न जाहले, चुकले कोठे काही कळेना, कोपास काही कारण दिसेना, परी काही तरी जाहल्याविना, बाबान कोणा दुखविती, म्हणून बाबांचे पाय धरिले, बहुतांपरी विनविले, अखेर नानांनी पदर पसरिले, पुसिले भरले कारागे, वर्षानुवर्ष माझी संगती, असता तुझी हे कागती, काय झाले तुझी आमती, बाबा वदती नाना ते, कोपरगावी कधी आला, वृत्तांत काय वाटेसी घडला, मार्गात मध्ये कोठे उतरला, तांगा हाकिला की थेट, नवल काही घडले वाटे, साध्यंत परिसावे ऐसे वाटे, सांग पा झाले काय कोठे, असो मोठे सानवा, ऐसे परिसता नाना उमजले, तात्काळ त्यांचे तोंड उतरले, जरी बोलावया मनी शरमले, तरी ते केले निवेदन, लपवा लपवी न चले येथ, मनात केले हे निश्चित, मग जे घडले ते साध्यंत, नाना सांगत बाबा ते, असत्य चालेना साईं प्रती, असत्ये नाही साईंची प्राप्ती, असत्ये जाणे अधोगती, अंती दुर्गती असत्ये, गुरुवंचन महादुष्कृती, पापास नाही तया निष्कृती, जाणोनी नाना बाबां प्रती, घडलेले कळविती साध्यंत, म्हणती प्रथम तांगा ठरविला, थेट शिर्डीचा ठराव केला, गोदातटीचा दत्त अंतरला, बिनीवाल्यांना त्या योगे, बिनीवाले दत्तभक्त, लागता दत्त मंदिर मार्गात, उतरावे खाली आले मनात, दर्शनार्थ दत्ताचा, परी होती मजला घाई, मीच तया ते केली मनाई, शिर्डीहून परतता पाही, घेता हे येईल दर्शन, ऐसा होऊनी उतावीळ, शिर्डीस यावया होईल वेळ, म्हणून केली म्या टाळाटाळ, भेट हेळसिली दत्ताची, पुढे करिता गोदास्नान कंटक मोठा पायी ऋतून मार्गी अत्यंत जाहला शीण काढिला उपटून प्रयत्ने तव बाबा देती इशारा बरी ही नव्हे ऐसी त्वरा सुटलासी काट्यावरी तू बरा करूनी अनादरा दर्शनी दत्ता सारिखे पूज्य दैवत असता सहज मार्गी तिष्ठत अभागी जो दर्शन वर्जित मी काय पावत तयासी आता असो हंडीची वार्ता मशिदी माजी साई समवेता काय ती अपराह्न भोजन पावनता भक्त प्रेमळता साईंची माध्यान्ह पूजा झाली आवरती प्रत्यही होता बाबांची आरती भक्तजन जव माघारा परतती उदितव देती समस्ता मशिदीची या धारे वरती बाबा येऊनी उभे ठाकती भक्तगण अंगणी तिष्ठती चरण वंदती एकेक पायांवरी ठेवुनी डोई जो जो सन्मुख उभा राही तया एकेका भाळी ते समयी लावीत साई उदीते आता समस्ती लहान थोरी जावे जेवाया आपुलाल्या घरी वंदूनी बाबांची आज्ञाही श्री जन माघारी परतत फिरता मग बाबांची पाठ पडदा ओढीत यथा परिपाठ ताटा वाट्यांचा खणखणाट होई मग थाट प्रसादाचा साई करस्पर्शे पूत नैवेद्य शेष मिळावा परत म्हणून मार्ग प्रतीक्षा करीत कित्येक बैसत अंगणी येरीकडे निंबरा निकट बाबा जव बैसती करूनी पाठ दोही बाजूंस पंक्तींचा थाट आनंद उद्भट सकळिका जो तो आपापला नैवेद्य सारी साई समर्थांची या पुढारी तेही मग एका ताटा भीतरी निज करे करीत एकत्र ते बाबांच्या हातीचे शीत लाधाया पाहिजे भाग्य अमित जेणे भोक्ता सबाह्य पुनीत सफल जीवित तयाचे वडे अपूप सांजोर्या पुरिया कधी शिखरिणी घारगे फेणिया विविध शाका खिरी कोशिंबिरिया बाबा मग बरविया एकवटती एणे विधी मगते अन्न बाबा करीत ईश्वरार्पण मग श्यामा नानांकडून ताटे भरभरून वाढवीत पुढे एकेकास बोलावून आपुले पाशी बैसवून परमानंदे प्रीती करून आकंठ भोजन करवीत खमंग घृते जो सुखाडला पोळी वरान्न इवही मिसळिला ऐसा करूनी गोड काला बाबा सकळाला वाढीत सेविता हा प्रेमाचा काला काय गोडी ब्रह्मानंदाला भोक्ता बोटे चोखीत निघाला अखंड धाला तृप्तीने कधी मांडे पूर्ण पोळिया कधी पुरिया शर्करे घोळलिया कधी बासुंदी शिरा सांजोरिया वाढीती गुळवरिया स्वादिष्ट कधी शुभ्र अंबे मोहोर तयावरी वरान्न सुंदर घृत लोण कढे स्वादिष्ट रुचिर शाखा परिकर वेष्टित लोणचे पापड आणि रायते नाना परींची भजी भरिते क्वचिदाम्ल दधितक्र पंचामृते धन्यते सेविते दिव्यांना जेथे भोक्ता श्री साईनाथ भोजनाची त्या काय मात भक्त तेथ आकंठ जेवित ढेकरही देत तृप्तीचे ग्रासो ग्रासी समाधान तुष्टिपुष्टी क्षुधानाशन ऐसे ते गोड सुग्रास अन्न परम पावन प्रेमाचे ग्रासो ग्रासी नाम स्मरत दिव्यांनाच्या आहुती देत पात्र अणुमात्र रिते न होत ओगरिले जात वरीचे वरी जया पक्वांनी जया आसक्ती प्रेमे वाढिती तयास तीती किती एकांस आम्ररसी प्रीती रस त्या वाढिती प्रीतीने ऐसे हे अन्न वाढावयासी नाना साहेब निमोण करांसी अथवा माधवराव देशपांड्यांसी बाबा प्रतिदिवशी आज्ञापीत तयांचाही नित्यनेम नैवेद्य वाढणे हेची काम तदर्थ करीत अतिपरिश्रम परमप्रेम समन्वित भात सुग्रास जिरेसाळी जैसी मोगरियाची कळी वरी तुरीची दाळी पिवळी घृत पळी पळी समस्ता वाढिता ये आमोद घमघमित चटणियासी भोजन चमचमित अपक्व अरुचिर नाही किंचित यथेष्ट निश्चित जेविती। त्या स्वानंद ताटींच्या शेवया सप्रेम भक्तीची या कुरडिया शांती सुख स्वानुभविया वाचून जेवावया कोण ये। हरिरन्नम हरिर्भोक्ता हरीच रसाची चवी चाखिता धन्य तेथील अन्न वाढिता धन्य तो सेविता दाता ही। या सर्व गोडियेचे जे मूळ ती एक निष्ठा गुरुपदी प्रबळ गोड नव्हे शर्करा गुळ गोड ती समूळ श्री श्रद्धा। ऐसे नित्य श्रीर नित्य मंगळ खीर शिरा काल्याची चंगळ पात्री बसल्यावर टंगळ मंगळ चालेन अम्मळ ही तेथे। परोपरीची पाक निष्पत्ती सेवूनी होता उदरपूर्ती विना दध्योदन नाही तृप्ती नसल्यास मागती तक्र तरी। एकदा स्वच्छ तक्राचा प्याला जो गुरुराये निजहस्ते भरिला प्यावया मज प्रेमे दिधला म्याजव लाविला ओठास। शुभ्र स्वच्छ तक्र दृष्टी पाहोनी जाहली सुख संतुष्टी लाविता तो प्याला ओष्ठी स्वानंद पुष्टी लाधलो। आधीच पक्वांनी धाले पोट तेथ हे होईल कैसे न प्रविष्ट आशंका ऐसी घेता क्लिष्ट गुटका तो स्वादिष्ट लागला। पाहोनी ऐसा मी संकोचित बाबा अति काकुळती वदत पिऊन घेरे ते समस्त योग न परत जणू गमला। असो पुढे आलीच प्रचिती तेथूनी पुढे दो मासांती बाबा आपुला अवतार संपविती खरेच पावती निर्वाण। आता तया ताकाची तहान भागवावया मार्गन आन विना साई कथामृतपान तेच की अवलंबन आपुले। हेमाड साई नाथांसी शरण साईच देतील पुढा जे स्मरण तेच की होईल कथा निवेदन श्रोती निजावधान राखावे। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते हंडी वर्णनम नाम अष्टत्रिंशत्तमोऽध्याय संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की।